भारतीय मनीषी श्री हनुमान जी को 11वें रुद्र का अवतार मानते हैं। रुद्रावतारः संजज्ञे वायुपुत्रः प्रतापवान। अधर्म का विनाश करके धर्म को पुनः स्थापित करना ही इस धरती पर भगवान के अवतार लेने का हेतु होता है। रामचरितमानस में गोस्वामी तुलसीदास जी ने कहा है, जब जब होए धर्म कै हानि, बाढ़े ही असुर अधम अभिमानी, करहि अनीति जाय नहीं बरनी, सीदहि विप्र धेनु सुर धरनी, तब तब प्रभु धरे विविध शरीरा, हरहि कृपा निधे सज्जन पीरा। त्रेता युग के अंत में जब रावण जैसे असुरों का संहार करने तथा मानव समाज को सेवा धर्म का आदर्श सिखाने के लिए विष्णु भगवान ने राम के रूप में अवतार लिया, तो उनकी सेवा करने के लिए, उनकी सहायता करने के लिए रुद्र देह तज नेह बस बानर भे हनुमान। भगवान के रूप से भी अधिक महिमा उनके नाम की है। नाम के आधार पर ही स्वरूप का ज्ञान होता है। देखिया ही रूप नाम आधीना, रूप ज्ञान नहीं नाम विहीना, रूप बिसेख नाम बिनु जाने, करतल गत न परहि पहचाने। जो व्यक्ति श्री हनुमान जी के 108 नामों से उनकी पूजा करता है या प्रतिदिन ब्रह्म मुहूर्त में श्री हनुमान जी के 108 नामों का पाठ करता है, उसके ऊपर श्री हनुमान जी की कृपा बनी रहती है तथा उसकी सभी मनोकामनाएं अवश्य पूर्ण होती हैं।
अथ श्री हनुमत अष्टोत्तर शत नाम प्रारभ्यते। ओम आंजनेयाय नमः, ओम महावीराय नमः, ओम हनुमते नमः, ओम मारुतात्मजाय नमः, ओम तत्वज्ञान प्रदाय नमः, ओम सीता देवी मुद्रा प्रदायकाय नमः, ओम अशोक वनिका क्षेत्रे नमः, ओम सर्व माया विभंजनाय नमः, ओम सर्व बंध विमोक्षे नमः, ओम रक्षो विध्वंसकारकाय नमः, ओम परविद्या प्रदाय नमः, ओम परशौर्य विनाशाय नमः, ओम परयंत्र निराकर्त्रे नमः, ओम परयंत्र प्रभेदकाय नमः, ओम सर्वग्रह विनाशिने नमः, ओम भीमसेन सहायकृते नमः, ओम सर्वदुःखहराय नमः, ओम सर्वलोकचारिणे नमः, ओम मनोजवाय नमः, ओम पारिजातद्रुममूलवासाय नमः, ओम सर्वमंत्रस्वरूपवते नमः, ओम सर्वयंत्रस्वरूपिणे नमः, ओम सर्वतंत्रात्मकाय नमः, ओम कपीश्वराय नमः, ओम महाकायाय नमः, ओम सर्वरोगहराय नमः, ओम प्रभवे नमः, ओम बलसिद्धिकराय नमः, ओम सर्वविद्या संवित प्रदायकाय नमः, ओम कपिसेनानायकाय नमः, ओम भविष्यचतुराननाय नमः, ओम कुमार ब्रह्मचारिणे नमः, ओम रत्नकुंडल दीप्तिमते नमः, ओम संचल दबाल सन्नद्ध रविमंडल ग्रासोज्वलाय नमः, ओम गंधर्व विद्या तत्वज्ञानाय नमः, ओम महाबल पराक्रमाय नमः, ओम कारागृह विमोक्ये नमः, ओम श्रृंखला बंध मोचकाय नमः, ओम सागरोद्धारकाय नमः, ओम प्रज्ञाय नमः, ओम रामदूताय नमः, ओम प्रजाभवते नमः, ओम वानराय नमः, ओम केसरी सुताय नमः, ओम सीताशोक निवारणाय नमः, ಓಂ ಅಂಜನಾ ಗರ್ಭಸಂಭೂತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಬಾಲಾರ್ಕ ಸದೃಶಾನನಾಯ ನಮಃ. ಓಂ ವಿಭೀಷಣ ಪ್ರಿಯಕರಾಯ ನಮಃ. ಓಂ ದಶಗ್ರೀವ ಕುಲಾಂತಕಾಯ ನಮಃ. ಓಂ ಲಕ್ಷ್ಮಣ ಪ್ರಾಣದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ವಜ್ರಕಾಯ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾದ್ಯುತಯೇ ನಮಃ. ಓಂ ಚಿರಂಜೀವಿನೇ ನಮಃ. ಓಂ ರಾಮಭಕ್ತಾಯ ನಮಃ. ಓಂ ದೈತ್ಯಕಾರ್ಯ ವಿಘಾತಕಾಯ ನಮಃ. ಓಂ ಯಕ್ಷಹಂತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಕಾಂಚನಾಭಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪಂಚವಕ್ತ್ರಾಯ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾತಪಸೇ ನಮಃ. ಓಂ ಲಂಕಿನೀ ಭಂಜನಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀಮತೇ ನಮಃ. ಓಂ ಸಿಂಹಿಕಾ ಪ್ರಾಣಭಂಜನಾಯ ನಮಃ. ಓಂ ಗಂಧಮಾದನ ಶೈಲಹಸ್ತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಲಂಕಾಪುರ ವಿದಾಹಕಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸುಗ್ರೀವ ಸಚಿವಾಯ ನಮಃ. ಓಂ ಧೀರಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶೂರಾಯ ನಮಃ. ಓಂ ದೈತ್ಯಕುಲಾಂತಕಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸುರಾರ್ಚಿತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾತೇಜಸೇ ನಮಃ. ಓಂ ರಾಮಚೂಡಾಮಣಿಪ್ರದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಕಾಮರೂಪಿಣೇ ನಮಃ. ಓಂ ಪಿಂಗಲಾಕ್ಷಾಯ ನಮಃ. ಓಂ ವಾರಿಧೇರ್ಮೈನಾಕಪೂಜಿತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಕರ್ಪೂರೀಕೃತಮಾರ್ತಂಡಮಂಡಲಾಯ ನಮಃ. ಓಂ ವಿಜಿತೇಂದ್ರಿಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ರಾಮಸುಗ್ರೀವಸಂಧಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾರಾವಣಮರ್ದನಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸ್ಫಟಿಕಾಭಾಯ ನಮಃ. ಓಂ ವಾಗಧೀಶಾಯ ನಮಃ. ಓಂ ನವವ್ಯಾಕೃತಿಪಂಡಿತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಚತುರ್ವಾಹವೇ ನಮಃ. ಓಂ ದೀನಬಂಧವೇ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾತ್ಮನೇ ನಮಃ. ಓಂ ಭಕ್ತವತ್ಸಲಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸಂಜೀವನ ಗದಾಖಡ್ಗಿನೇ ನಮಃ. ಓಂ ಶುಚಯೇ ನಮಃ. ಓಂ ವಾಗ್ಮಿನೇ ನಮಃ. ಓಂ ದೃಢವ್ರತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಕಾಲನೇಮಿ ಪ್ರಮಥನಾಯ ನಮಃ. ಓಂ ಹರಿಮರ್ಕಟಮರ್ಕಟಾಯ ನಮಃ. ಓಂ ಧ್ವಾಂತಧ್ವಂಸಿನೇ ನಮಃ. ಓಂ ಶಾಂತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪ್ರಸನ್ನಾತ್ಮನೇ ನಮಃ. ಓಂ ದಶಕಂಠಮದಸಂಹೃತೇ ನಮಃ. ಓಂ ಯೋಗಿನೇ ನಮಃ. ಓಂ ರಾಮಗದಾಲೋಲಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸೀತಾನ್ವೇಷಣಪಂಡಿತಾಯ ನಮಃ. ಓಂ ವಜ್ರದಂಷ್ಟ್ರಾಯ ನಮಃ. ಓಂ ವಜ್ರನಖಾಯ ನಮಃ. ಓಂ ರುದ್ರವೀರ್ಯಸಮುದ್ಭವಾಯ ನಮಃ. ಓಂ ಇಂದ್ರಜೀತಪ್ರಹಾರಾಮೋಘಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರನಿವಾರಕಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪಾರ್ಥಧ್ವಜಾಗ್ರಸಂಹಾಸಿನೇ ನಮಃ. ಓಂ ಶರಪಂಜರಭೇದಕಾಯ ನಮಃ. ಓಂ ದಶವಾಹವೇ ನಮಃ. ಓಂ ಲೋಕಪೂಜ್ಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ಜಾಂಬವಾನ ಪ್ರೀತಿವರ್ಧನಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸೀತಾಸಹಿತ ಶ್ರೀರಾಮಪಾದಸೇವಾಧುರಂಧರಾಯ ನಮಃ. ಓಂ